जस्टिन ट्रूडो भी यहाँ सॉफ्ट ऑन क्राइम पॉलिसीज की वजह नाल एक्सटॉर्शन राइज से है। लिबरल्स ने एक्सटॉर्शन ते पेनल्टीज भी कटा दितियां हन। इस दौरान पियर पॉलीएफ एक्सटॉर्शन दे अगेंस्ट बिल लेके आए सन अते जस्टिन ट्रूडो ते जगमीत सिंह ने इस दे खिलाफ वोट की। हुन सिर्फ कॉमन सेंस कंजरवेटिव ही कैनेडा का माहौल ठीक कर सकते ने। ब्रॉट यू बाय पियर पॉलीएफ एंड कैनेडा कंजरवेटिव।
इस महीने मेरी सेविंग $400 हुई है।
मेरी सेविंग $350।
मेरी सेविंग सिर्फ $100।
और मेरी सेविंग सबसे ज्यादा हुई है। मैंने सेव किए हैं $1,775।
क्या चमत्कार किया, मुझे भी गुर सिखाओ ना।
भाई बात सादा सी है, हमारे पास दो गाड़ियाँ और एक घर है और इन सब की इंश्योरेंस मिलाकर मैंने जबरदस्त सेविंग की है। और ये जादू किया है ऑल स्टेट पिकरिंग एजेंसी के राजा बादशाह ने। आप भी अपनी गाड़ी और घर के इंश्योरेंस में खूब सेविंग कर सकते हैं। टर्म एंड कंडीशन अप्लाई। ऑल स्टेट पिकरिंग एजेंसी के राजा बादशाह 6472903773 6472903773।
BNK proudly brings you Big 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 Durham Summerfest 2024 at 500 Victoria Street, West Midway. Mark your calendars for August 31st and September 4th. Day one will feature the incredible and legendary Dave live in concert with full band. Enjoy free parking at admission. For sponsorship, booth booking, and limited VIP tickets, contact us at 416-897-1683 or info@bnkevents.com.
You are listening to WTOR 770 AM, Youngstown, Toronto.
Navdeep, एक गल मैनू ख्याल आया कि साडे लोकां दे विच आदत हैगी है कि असी जिते बैठे हुंदे आ ते जिहड़ा बंदा साडे विच नहीं बैठा हुंदा, जिहड़ा साडे तों मतलब उस महफल च नहीं बैठा हुंदा, असी उहनू टॉपिक बढ़ा के ते उहदे मुतल्लिक गल्लां शुरू कर दिंदे आ।
बिल्कुल
ठीक है, उहदा पूरा पोस्टमार्टम करने हैं। ठीक है, अगर तुहाडे नाल साडे अपने भैणां भरावां नूं असीं गल करिए ते अगर तुसीं बैठे हो इस किस्म दी महफल दे विच ते जिहड़ा बंदा या जिहड़ी खातून या जो भी है ने उस महफल च नहीं हैगे ते उहनां दे मुतल्लिक गल कोई भी करदा ते उहनां नूं उत्थे रोक दिओ कि जिहड़ा बंदा या कोई भी जो है शख्सियत उत्थे नहीं हैगी ते उहदे मुतल्लिक गल करन दा फायदा कोई नहीं। जिस तरह तुसी इस महफल च बहिंदे हो और तुसी गल करदे हो ते एक बंदा ऐसा भी बैठा हुंदा है जिहड़ा गल जिहड़ी है उस बंदे नूं अगे पहुंचांदा है ते अपने तरीके नाल पहुंचांदा है, वह भावें गल तुसी किसी होर किस्म दी कीती होवे उहने गल इस किस्म दी बनानी है कि उहने जाके बंदे नूं जाके दसना है कि तेरे मुतल्लिक फलाणा बंदा एक कह रहा सी, वह गल जिहड़ी है उहनूं त्रोड़ मोड़ के पेश करना।
बिल्कुल।
अच्छा, वह जो बंदा सुनता है वह भी बजाय इन्वेस्टिगेशन करन दे वह फिर जनाब लड़न मरन ते आ जाता ते दो बंदे अच्छा जड़े जिन्हें आके शिकायत लाई है वह मजे लैंदा कि देखो ए दो लड़ पे ने
खुश हो
जाते। तरीका कार हैगा कि अव्वल तो तुसी उस महफल दे विच तुसी जिहड़ा बंदा उत्थे नहीं हैगा ਉਹਦੇ ਮੁਤਲਿਕ ਕੋਈ ਗੱਲ ਕਰ ਰਿਹਾ ਤੇ ਉਹਨੂੰ ਤੁਸੀਂ ਰੋਕ ਦਿਓ ਕਿ ਜਨਾਬ ਉਹ ਬੰਦਾ ਇੱਥੇ ਨਹੀਂ ਹੈਗਾ ਤੇ ਉਹਦੇ ਮੁਤਲਿਕ ਤੁਸੀਂ ਆਪਸ ਦੀਆਂ ਗੱਲਾਂ ਕਰੋ, ਕਿਸੇ ਹੋਰ ਸ਼ਖਸ ਦੇ ਜਾਂ ਕਿਸੇ ਹੋਰ ਖਾਤੂਨ ਦੇ ਬਾਰੇ ਚ ਕੋਈ ਐਸੀ ਗੱਲ ਨਾ ਕਰੋ ਕਿ ਜਿਹੜੇ ਇੱਥੇ ਮਹਿਫਲ ਚ ਨਹੀਂ ਹੈਗੇ। ਠੀਕ ਹੈ। ਅੱਛਾ, ਔਰ ਜਿਸ ਬੰਦੇ ਨੂੰ ਜੇਕਰ ਕੋਈ ਬੰਦਾ ਗੱਲਾਂ ਹੋ ਵੀ ਜਾਂਦੀਆਂ ਨੇ ਤੇ ਜਿਸ ਬੰਦੇ ਨੂੰ ਜਾ ਕੇ ਦੱਸਦਾ ਉਹ ਬੰਦਾ ਜਿਹੜਾ ਨਾ ਉਹ ਥੋੜਾ ਜਿਹਾ ਆਰਾਮ ਕਰੇ, ਉਹ ਕਹੇ ਕਿ ਠੀਕ ਹੈ ਯਾਰ ਉਹਨੇ ਗੱਲ ਕੀਤੀ ਹੋਏਗੀ। ਹੁਣ ਉਹ ਬੰਦਾ ਜਿਹੜਾ ਹੈ ਤੇ ਜਿਸ ਬੰਦੇ ਨੇ ਜਾ ਕੇ ਸ਼ਿਕਾਇਤ ਲਾਈਏ ਉਹ ਇਕੱਠੇ ਹੋ ਜਾਣ ਕਿਸੇ ਦਿਨ, ਉਸ ਵਕਤ ਉਸ ਬੰਦੇ ਨੂੰ ਕਹੇ ਹਾਂ ਬਾਈ ਤੂੰ ਮੇਰੇ ਮੁਤਲਿਕ ਗੱਲ ਕੀਤੀ ਸੀ, ਉਹ ਕਹੇ ਮੈਂ ਨਹੀਂ ਕੀਤੀ, ਉਹਨੇ ਕਿਹਾ ਇਹ ਬੰਦਾ ਜਿਹੜਾ ਹੈ ਕਹਿ ਰਿਹਾ ਕਿ ਤੂੰ ਮੇਰੇ ਮੁਤਲਿਕ ਗੱਲ ਕੀਤੀ ਸੀ। ਉਹ ਜਿਸ ਬੰਦੇ ਨੇ ਤੁਹਾਨੂੰ ਆ ਕੇ ਗਲਤ ਇਨਫਾਰਮੇਸ਼ਨ ਦਿੱਤੀ ਹੈ ਉਹਨੂੰ ਉਸ ਵਕਤ ਪਕੜੋ।
ਬਿਲਕੁਲ।
ਔਰ ਉਸ ਬੰਦੇ ਤੋਂ ਬਚੋ ਜਿਹੜਾ ਬੰਦਾ ਤੁਹਾਡੇ ਦਰਮਿਆਨ ਲੜਾਈਆਂ ਤੇ ਝਗੜੇ ਪਾਉਂਦਾ ਹੈ। ਅਵਲ ਤਾਂ ਕੋਸ਼ਿਸ਼ ਹੈ ਕਰੋ ਕਿ ਤੁਸੀਂ ਜ਼ਿਕਰ ਹੀ ਨਾ ਕਰੋ ਉਸ ਬੰਦੇ ਦਾ ਜਿਹੜਾ ਬੰਦਾ ਮਹਿਫਲ ਚ ਨਹੀਂ ਹੈਗਾ। ਔਰ ਜਿਹੜਾ ਬੰਦਾ ਲੜਾਈਆਂ ਪਾਉਂਦਾ ਹੈ ਉਹਨੂੰ ਪੂਰੇ ਤਰੀਕੇ ਨਾਲ ਤੁਸੀਂ ਪਕੜੋ ਔਰ ਉਸ ਦੇ ਨਾਲ ਤੁਸੀਂ ਸੋਸ਼ਲ ਬਾਈਕਾਟ ਕਰੋ। ਕਿਉਂਕਿ ਇਸ ਕਿਸਮ ਦੇ ਬੰਦੇ ਜਿਹੜੇ ਹੁੰਦੇ ਨੇ ਬਹੁਤ ਖਤਰਨਾਕ ਹੁੰਦੇ ਨੇ। ਕਮਿਊਨਿਟੀ ਸਾਡੇ ਐਸੇ ਬੰਦੇ ਹੈ ਨੇ ਜਿਹੜੇ ਦੂਜੇ ਨੂੰ ਲੜਾ ਕੇ ਦੂਜੇ ਵਿਚ ਤਫਰਕਾ ਪਾ ਕੇ ਉਹ ਖੁਸ਼ ਹੁੰਦੇ ਨੇ। ਠੀਕ ਹੈ ਤੇ ਜਨਾਬ ਹੁਣ ਗੀਤ ਤੁਸੀਂ ਲਾ ਦਿਓ ਨਾ। ਮਲਕੀਤ ਸਿੰਘ ਜੀ ਕਿਹੜੇ ਪਾਸੇ ਯਾਰ ਅੱਜ ਅੱਜ ਕੋਈ ਮੈਨੂੰ ਲੱਗਦਾ ਮਲਕੀਤ ਸਿੰਘ ਨੂੰ ਕੋਈ ਘਰ ਦੇ ਵਿਚ ਟੈਨਸ਼ਨ ਹੁੰਦੀ ਨਾ ਉਹਨੂੰ ਕੋਈ ਮਤਲਬ ਭਾਬੀ ਸਾਡੀ ਜਿਹੜੀ ਹੈ ਨਾ ਉਹ ਕੋਈ ਉਹਨੂੰ ਕੁਛ ਮਲਕੀਤ ਸਿੰਘ ਨੂੰ ਮੈਨੂੰ ਲੱਗਦਾ ਠੀਕ ਕਰਦੀ ਹੈ ਤੇ ਮਲਕੀਤ ਸਿੰਘ ਫਿਰ ਨਾ ਸਾਡੇ ਨੇੜੇ ਨਹੀਂ ਲੱਗਦਾ। ਅੱਛਾ ਬਹਿਰਾਲ ਅੱਜ ਕਾਲ ਕਰੇਗਾ ਮਲਕੀਤ ਸਿੰਘ ਤੇ ਚੰਨਾ ਵੀ ਤੇਰੀ ਚਾਨਣੀ ਤਾਰਿਆਂ ਵੀ ਤੇਰੀ ਲੋਹ ਫਿਲਮ ਹੈਗੀ ਏ ਚੰਨ ਤਾਰਾ 1973 ਦੇ ਵਿਚ ਇਹ ਫਿਲਮ ਬਣੀ ਸੀ ਤੇ ਆਵਾਜ਼ ਸੀ ਮਲਕਾ ਤਰੰਨਮ ਨੂਰ ਜਹਾਂ ਦੀ ਤੇ ਮੌਸੀਕੀ ਸੀ ਜੀ ਐਚ ਚਿਸ਼ਤੀ ਸਾਹਿਬ ਤੇ ਲਿਖਿਆ ਸੀ ਹਜ਼ੀਂ ਕਾਦਰੀ ਸਾਹਿਬ ਦੇ।
कैफे एंड कुजीन जहां आपको मिलेंगे मजेदार खाने जैसे कि लाहौरी गोट कढ़ाही, शिनवारी गोट कढ़ाही, निहारी, हलीम, पाए, बिरयानी, سیخ کباب، چکن تکہ، شورما، پیزا اور مزیدار لاہوری چھولے، پالک پنیر اور بہت سی ویجیٹیرین آپشنز۔ اوپن مائک کیفے اینڈ کوزین، وہی دیسی انداز اور وہی دیسی ذائقہ۔ 1310 دندا سٹریٹ ایسٹ، مسیساگا، یونٹ 3۔ آرڈر ناؤ، کال 416-526-6800۔
کیا آپ یا آپ کی فیملی ڈیتھ، ڈسبلٹی یا کریٹیکل النس جیسی ناگہانی صورتحال کے لیے تیار ہے؟ اگر نہیں تو سن لائف کے پردیپ جی کا نام یاد رکھیے گا، 416-894-5872۔
جی ہاں، صلاح مشورے اور کسی بھی پالیسی کے ریویو میں میں پردیپ سنگھ آپ کی پوری مدد کروں گا۔
ٹرسٹ وردی آنےسٹ چارٹرڈ لائف انڈر رائٹر اینڈ کینیڈین ہیلتھ اسپیشلسٹ مسٹر پردیپ فرام سن لائف، 416-894-5872۔
اور ہر ٹیوزڈے کو میرے ٹاک شو میں ضرور شامل ہوں۔
یو آر لسننگ ٹو ڈبلیو ٹی او آر 770 AM، یونگس ٹاؤن، ٹورانٹو۔
جی، چنا وے تیری چاننی، تاریا وے تیری لو، گیت سنیا میڈم نور جہاں دی آواز سی۔ ایک جگہ بڑا مشہور ایک کریکٹر ہے، جگہ
ڈاکو۔
ہاں، جگہ ڈاکو۔ بہت دیکھو، بعض ڈاکو جڑے سن نا، یہ جگہ ڈاکو، دلہا پٹی، اگے پیچھے سجاول، بڑے نا سن ڈاکو پنجاب دے وچ، تے سلطانہ ڈاکو، اس قسم کا سلطانہ، تے اے ڈاکو جڑے سن، یہ انگریز راج دے خلاف، ظلم دے خلاف، انگریز راج نہ بھی ہوئے تو ظلم دے خلاف بھی ہے لڑتے رہنے، اور غریباں دی سی ڈاکو، لیکن غریباں لئی مسیحا سن، غریباں لئی اے امید سن، غریباں وچ اے ونڈے سن۔
کئی فلماں دے وچ دکھایا جاندا نا بھی امیراں کول کھو کے،
ہاں او انہاں لوکاں کول کھوندے سن، امیر بھی او جنہاں نے غلط طریقے دے نال، اے نہیں کہ ہر امیر، دیکھو نا، محنت کر کے امیر بنیا، اودے کول نہیں، بلکہ جڑے لوکاں نال ظلم کر کے، لوکاں نال زیادتی کر کے، جس طرح لوکاں دی زمینا تھیالیاں، لوکاں دے زیور تھیال ہے، لوکاں نو سود دے وچ مطلب ایسا ایسا پھسا لیا کہ لوکاں نال مطلب زیادتی کر کے جنہاں نے دولت کمائی انہاں نوں لٹدے سن، ٹھیک ہے۔ یہ جگہ ڈاکو، جگہ جڑا سی بہت مشہور، جگہ تے متعلق شاعری بھی جڑی ہے نا، ہن اے گیت جڑا ہے،
کافی گیت ہیں
جی جی، اے فلم میں گیت جگہ محمد رفیع صاحب نے گایا، جے میں جان دی جگہ نے مر جانا تے میں ایک اور جم دی، مطلب اس قسم دا گانا، مطلب کہ جگہ جگہ دی ماں جڑی ہے، ہاں جگہ دی ماں ہے جڑی ہے نا، یہ کہہ رہی کہ اگر وہ مینوں پتا ہوندا کہ انہیں ایسا مر جانا ہے تے میں ایک دی جگہ دو جم دی، تے اے گیت ہے گا، جے میں جان دی جگہ نے مر جانا، فلم ہے گی جگہ، 1964 دے وچ فلم بنی سی، محمد رفیع صاحب نے گایا سی، لکھیا سی منوہر سنگھ سہرائی صاحب نے، تے موسیقی سی استاد اللہ رکھا قریشی صاحب دی۔
جگ جند نو سولی राम के मखना मखना वे तू टुर चले उते बेड़ा रे सखना
खैरियत तो है, सारा सामान बिखरा पड़ा है, कहाँ की तैयारी है?
हमारी पूरी फैमिली दूसरे शहर मूव हो रही है, समझ नहीं आ रहा किस तरह से ये मूविंग होगी।
आप परेशान ना हो, आपकी मूविंग का सिर्फ एक ही हल है, 786 मूविंग प्लस।
अच्छा, वो कैसे?
786 मूविंग प्लस वाले अपार्टमेंट, हाउस, ऑफिस, स्टोरेज और कमर्शियल मूविंग में स्पेशलाइज करते हैं। मूविंग एंड डिलीवरी, पैकिंग एंड अनपैकिंग, लोकल एंड लॉन्ग डिस्टेंस, 24 आवर सर्विस, 7 डेज अ वीक, आवरली एंड फ्लैट रेट।
आपने तो हमारी मूविंग ही आसान कर दी, फौरन 786 मूविंग प्लस का नंबर दें।
जी जी बिल्कुल, 786 प्लस मूविंग के अमीन को आज ही कॉल कीजिए, 416-786-6000, 416-786-6000।
टैलस क्रूडो स्टोर अब खुल गया है आपके नेबरहुड में रिजवे प्लाजा में। स्टूडेंट फोन के ऊपर अमेजिंग डील्स लीजिए और होम इंटरनेट प्लान्स भी। क्रूडो का 50 GB सिर्फ $39 में और टैलस का 100 GB सिर्फ $50 में। क्रूडो अब आपको दे रहा है इंटरनेट स्पेशल प्राइस 100 MBPS पे $30। ऑफर सितंबर 4 तक वैलिड है। दे आर लोकेटेड एट रिजवे प्लाजा एट 3470 प्लेटिनम ड्राइव यूनिट 42 मिसेस Saga. For more information, call 905-800-1615. That is 905-800-1615.
You are listening to WTOR 770 AM, Youngstown, Toronto.
Ji, ek fankar Pakistan de vich, Anayat Hussain Patti saab.
Haan
ji. Vakil san. لیکن وکالت کرنا سے لاہور آئے لیکن لاہور دے وچ کوئی گانے دا شوق بھی سی تے گانا بھی مل گیا فلم دے وچ پاگاں والے او نام جپو مولا نام فلم شہری بابو اس تو بعد پھر کافی گیت گائے فلم دے وچ ہیرو بھی بنے تے اے ہیر وارث شاہ صاحب دے بڑے عاشق سن جنہاں نے ہیر لکھی سی ہیر دا سٹوری ہیر وارث شاہ انہوں تے انہوں نے فلم بھی بڑھائی اور بڑی اچھی فلم بڑھائی انہوں نے ہیر وارث شاہ تے اے جڑا سیف الملوک کے اپنا محمد بخش صاحب دی لکھی ہوئی اُدے تے بھی بڑا عبور حاصل سی اور انہوں نے ہیر وارث شاہ انی زبردست گائی ہے اگر تانوں موقع ملے تے انیسن پٹی صاحب دی گائی ہوئی ہیر تسی سنو گے تے تانوں بڑا آنند آئے گا بڑا مزہ آئے گا تے انہوں نے بڑی فلماں پروڈیوس بھی کیتیاں ڈائریکٹ بھی کیتیاں اور تین نسلاں انہاں دیاں نیسن پٹی صاحب پہلے بندے سن جڑے نے فلم انڈسٹری تعلق رکھیا اچھا انہاں دے والد صاحب جڑے سن نا
ہاں جی
او بڑے چنگے بندے سن او صبح تیار صبح ناشتہ کر کے سویرے 8 بجے اے گجرات ایک شہر ہے گیا پنجاب دے وچ اتھوں تعلق سی انہاں دا تے او بہ جاندے سن باہر کرسی ڈا کے بہ جاندے سن کہ کوئی بندہ آئے گا تے انہوں کوئی کم پی گیا تھانے چ کسی چ کچہری چ کسی چ جانا پی گیا تے میں او تیار ہو کے بہ جاندے سن کہ کسی بندے دی ہیلپ کرنی ہے نا کوئی بندہ آ جاندا انہاں کول کہ یار مینو نہ تسی کچہری جانا ہے یا تھانے جانا ہے تے او ٹر پیندے سن مطلب انہوں نے اس واسطے بہندے سن
کسی نے کسی دی ہیلپ کرنی ہے
کسی نے ہیلپ کرنی ہے تے نیسن پٹی صاحب دے میں ایک واقعہ سنانا اقبال حسن صاحب ساڈے ایک ایکٹر سن او تے اسلم پرویز صاحب او آ رہے سن کدھروں تے انہاں دا ایکسیڈنٹ ہویا جی ٹی روڈ تے گرینڈ ٹرنک روڈ جی ٹی روڈ جڑا ہے اے پشاور تو لے کے دلی تک شیر شاہ سوری نے بنایا سی انہوں گرینڈ ٹرنک روڈ کیا جاندا ہے او کتھوں شروع ہویا پشاور تو شروع ہو کے دلی تک
کافی لمبا
وہ شیر شاہ سوری مغل نہیں سن مغل بادشاہ نہیں سن انہوں نے بڑھایا سی انہوں نے ڈاک دا سسٹم بھی بڑھایا سی پوسٹ دا ڈاک دا سسٹم بھی بڑھایا سی تے اہدا جی ٹی روڈ بھی بڑھایا سی بہرحال مطلب ہے کہ میں نیسل پٹی صاحب دی گل کر رہا سی میں نے گل جڑی نا اگے پیچھے ہو گئی میرے کو جی کل رہ گئی اچھا جی
السلام علیکم جی ملک صاحب کیا حال ہے ٹھیک ہو آپ سے بولنا پیا
آصف جی کی حال ہے ٹھیک ٹھاک ہو
اللہ کا شکر ہے تسی سناؤ ٹھیک ہو ٹھیک ہے
بالکل ٹھیک ٹھاک جناب تسی سناؤ
بس دعا کریا کرو سر
جی جی کوئی گیت
ہاں جی ہاں جی اپنے ہے آ گیا بنجارا نی پابی چڑا لے چوڑیاں سرندر کور تے ایک ہور دکانا ہے جی
اچھا آ گیا بنجارا
چڑا لے چوڑیاں پابی چڑا لے چوڑیاں
اچھا چڑا لے چوڑیاں ٹھیک ہے جناب اسے دیکھنے ہیں اس گیت نو آصف صاحب بہت بہت شکریہ کال کر دیا کرو بہت شکریہ بہت شکریہ
بہت اچھا سنتے رہنے بعض دفعہ ٹائم نہیں ملنا
اوکے دعا کریا کرو سڈے سے اوکے جناب شکریہ ਜੀ ਅਸੀਂ ਉਹ ਗੱਲ ਹੁਣ ਕਰ ਰਹੇ ਸੀ ਅਨਾਸਨ ਭੱਟੀ ਸਾਹਿਬ ਦੀ ਤੇ ਉਹ ਗੱਲਾਂ ਦੇ ਗੱਲਾਂ ਵਿਚ ਆਸੇ ਸਾਹਿਬ ਦੀ ਕਾਫੀ ਆ ਗਈ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਮੈਨੂੰ ਰੱਬ ਨੇ ਦੋ ਚੀਜ਼ਾਂ ਦਿੱਤੀਆਂ ਨੇ ਰੱਬ ਨੇ ਇੱਕ ਮੇਰਾ ਹਾਫਜ਼ਾ ਦੂਜਾ ਮੈਂ ਭੁੱਲ ਗਿਆ ਠੀਕ ਹੈ ਇਹ ਗੱਲ ਮੈਨੂੰ ਯਾਦ ਆਏਗੀ ਹੁਣੀ ਆਪਣਾ ਜਿਹੜੀ ਅਸੀਂ ਗੱਲ ਕਰ ਰਹੇ ਸੀ ਅਨਾਸਨ ਭੱਟੀ ਸਾਹਿਬ ਦੀ ਤੇ ਅੱਜ ਅਨਾਸਨ ਭੱਟੀ ਸਾਹਿਬ ਦੀ ਗੱਲ ਇਹ ਵੇ ਕਿ ਤਿੰਨ ਨਸਲਾਂ ਉਹਨਾਂ ਦੀਆਂ ਜੜੀਆਂ ਨੇ ਪਹਿਲੇ ਅਨਾਸਨ ਭੱਟੀ ਸਾਹਿਬ ਆਏ ਫਿਰ ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਉਹਨਾਂ ਦੇ ਭਾਈ ਨੇ ਕਿਫਾਇਤ ਹੁਸੈਨ ਸਾਹਿਬ ਉਹ ਉਹਨਾਂ ਨੇ ਡਾਇਰੈਕਸ਼ਨ ਸ਼ੁਰੂ ਕੀਤੀ ਫਿਰ ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਉਹਨਾਂ ਦੇ ਬੇਟੇ ਨੇ ਵਸੀਮ ਅਬਾਸ ਸਾਹਿਬ ਫਿਰ ਉਹਨਾਂ ਦੇ ਜਿਹੜੇ ਗ੍ਰੈਂਡ ਸਨ ਨੇ ਅਲੀ ਅਬਾਸ ਇਹ ਸਾਰੇ ਫਿਲਮਾਂ ਦੇ ਵਿਚ ਡਰਾਮੇ ਦੇ ਵਿਚ ਕੰਮ ਕਰਦੇ ਨੇ ਬਹਿਰਾਲ ਜੀ ਹੁਣ ਅਸੀਂ ਗੀਤ ਲਾਵਾਂਗੇ ਫਿਲਮ ਹੈਗੀ ਏ ਤੇਰਾ ਤੋੜਾਂਗਾ ਜ਼ਰੂਰ ਗੀਤ ਹੈਗਾ ਤੇ ਫਿਲਮ ਹੈਗੀ ਏ ਜਰਨੈਲ ਸਿੰਘ ਜਰਨੈਲ ਸਿੰਘ ਤੁਹਾਡਾ ਨਾਂ ਵੀ ਆ ਗਿਆ ਫਿਲਮਾਂ ਦੇ ਵਿਚ ਹਾਂ ਸਾਡੇ ਜਰਨੈਲ ਸਿੰਘ ਸਾਹਿਬ ਜਿਹੜੇ ਨੇ ਉਹ ਸਾਨੂੰ ਐਕਸਰਸਾਈਜ਼ ਕਰਦੇ ਨੇ ਤੇ ਸਾਡਾ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਸੁਣਦੇ ਨੇ ਇੱਥੇ ਉਹਨਾਂ ਦੇ ਨਾਂ ਤੇ ਫਿਲਮ ਦੇਖੋ ਹਾਂਜੀ ਜਰਨੈਲ ਸਿੰਘ 1987 ਚ ਫਿਲਮ ਬਣੀ ਸੀ ਅਨਾਸਨ ਭੱਟੀ ਸਾਹਿਬ ਨੇ ਗਾਇਆ ਸੀ ਵਜਾਹਤ ਅਤਰੇ ਸਾਹਿਬ ਦੀ ਮੌਸੀਕੀ ਸੀ ਤੇ ਲਿਖਿਆ ਸੀ ਖਵਾਜਾ ਪਰਵੇਜ਼ ਸਾਹਿਬ ਨੇ ਤੇਰਾ ਤੋੜਾਂਗਾ ਜ਼ਰੂਰ ਮੈਂ ਜ਼ਰੂਰ
ਹੋ ਕੇ मच्छी वांग तड़ पंगी मथु वक हो के नहीं मथु वक हो के लंगन का तर तक केंगी तू अद्दा बुआ टो के नहीं अद्दा बुआ टो के ए हो जिया कर देना मजबूर नी मुकड़स दूरी वाली है तेरा तोड़ा जरूर मैं जरूर नहीं मुकड़े संदूरी वाली है ओ तेरा थोड़ा दा गरूर नचंगी तू मेरे अगे छम छम करके नी छम छम करके नचंगी तू मेरे अगे छम छम करके नी छम छम करके डिगेंगी तू मेरी चोली बिच कम करके नी छम छम करके कि मैं पक्का होया टिक गया दूर नी मुकड़े संदूरी वाली है तेरा तोड़ांगा गरूर मैं जरूर नहीं मुखड़े से दूरी वाली है ओ सबे अकड़ां करांगा चूर चूर नहीं मुखड़े से दूरी वाली है तेरा तोड़ांगा गरूर मैं जरूर नहीं मुखड़े से दूरी वाली ओ तेरा तोड़ांगा गरूर
आशा ये तुम क्या सर पकड़ कर बैठी हो
घर में मेहमान आ रहे हैं और मुझे 10 जगहों पर जाना पड़ेगा ग्रोसरी के लिए
10 जगह क्यों एक ही जगह है फातिमा ग्रोसर्स
फातिमा ग्रोसर्स
जी हाँ फातिमा ग्रोसर्स मसाले ताज़ा सब्जियाँ फल हलाल गोश्त मैरिनेटेड मीट आइटम्स और स्पेशल बीफ स्टेक्स भी ग्रोसरी का सारा सामान साजो आवाज के रेफरेंस पर स्पेशल डिस्काउंट भी मैकलॉगलन और ब्रिस्टल के इंटरसेक्शन पर न्यू फातिमा ग्रोसर्स 512 ब्रिस्टल रोड वेस्ट ऑफ मिसिसागा 9058487000 फातिमा ग्रोसर्स सबसे जबरदस्त
विलेज टेस्ट पूरे ऑन्टेरियो का सबसे बड़ा हलाल सुपर रेस्टोरेंट है कॉन्टिनेंटल चाइनीज बारबेक्यू ट्राई करना चाहते हैं कढ़ाई आइटम्स हैं एंड स्वीट्स एंड फ्रूट्स में पे इंतहा वैरायटी है बेहतरीन फीस्ट एंजॉय कीजिए विलेज टेस्ट पे आफ्टर मिसिसागा दे आर इन ओकविल एज वेल विलेज टेस्ट 9052323663 विलेज टेस्ट कौन कहता है कि इंश्योरेंस कंपनियां वक्त पर क्लेम अदा नहीं करती एक और मिसकंसेप्शन कि लाइफ क्रिटिकल इलनेस डिसेबिलिटी या फिर ट्रेवल इंश्योरेंस बहुत महंगी है नहीं साहब आप एक बार इंश्योर प्रो के फजल वदूद से बात कीजिएगा 28 साल का अंडरराइटिंग का तजुर्बा है लाइफ क्रिटिकल इलनेस डिसेबिलिटी ट्रेवल इंश्योरेंस हर इंश्योरेंस के मामले के लिए फजल वदूद ऑफ इंश्योर प्रो 905-607-5000
You are listening to WTOR 770 AM, Youngstown, Toronto.
और मलकीत सिंह जी असी इंतजार कर रहे हैं तुहाडी कॉल दा मोहम्मद खान ने भी कॉल नहीं की रजाक साहब ने भी कॉल नहीं की तुहाडी कॉल दा इंतजार है अच्छा उन्हें आसिफ साहब ने कॉल की सी ते गीत उन्होंने कहा सी के केड़ा गाना सी
आ गया बंजारा
भाभी चढ़ा दा चूड़ियां ए गाया सी सुरेंद्र कौर साहब ने ते नाल उन्होंने से ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਸਨ ਹਰਚਰਨ ਗਰੀਵਾਲ ਹਰਚਰਨ ਗਰੀਵਾਲ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਗਾਇਆ ਸੀ ਨਾਲ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਤੇ ਇਹ ਗੀਤ ਅਸੀਂ ਪੇਸ਼ ਕਰਦੇ ਹਾਂ ਆਸਫ ਸਾਹਿਬ ਤੁਹਾਡੀ ਫਰਮਾਇਸ਼ ਤੁਹਾਡੀ ਨਜ਼ਰ
ਆ ਗਿਆ ਬਣਜਾਰਾ ਨੀ ਚੜਾ ਲੈ ਪਾਪੀ ਚੂੜੀਆਂ
आ गया बंजारा नीचड़ा ले पापी चूड़ियां
गुस्सा डांडा पारा डोरावे तेरे वीर दा गुस्सा डांडा पारा डोरावे तेरे वीर दा
नी आ गया बंजारा नीचड़ा ले पापी चूड़ियां
गुस्सा डांडा पारा डोरावे तेरे वीर दा
चढ़े महीने दसा दसा दे मिलते नोट ग्यारह चढ़े महीने दसा दसा दे मिलते नोट ग्यारह तेथों निकिया हो गई ने पर जो बन मुटियारा नी सानू भी एक साथ लिया दे कर दे पार उतारा नी चढ़ा ले पापी चूड़िया आ गया बनजारा नी चढ़ा ले पापी चूड़िया
गुस्सा डांडा पारा दोरावे तेरे वीर दा
कदे ना पाबी पंजे उंगला इको जइया होन कदे ना पाबी नीमी थां बठा लेंगे कर निकले रता खराबी सौ मारी ते इक गिनी जे कुसके मन बचारा नी चढ़ा लै पापी चूड़िया आ गया बनजारा नी चढ़ा लै पापी चूड़िया
गुस्सा डांडा पारा दोरावे तेरे वीर दा फेरे तेरे वीरे दी अड़बाई सब ते पानी फेरे तेरे वीरे दी अड़बाई सिक्का दे पुल बने बापू ने चोखी वालाई कहंदा बीबी वेख ते मक्खी खांदा कौन दुबारा दोरावे तेरे वीर दा गुस्सा डांडा पारा दोरावे तेरे वीर दा
नी आ गया बंजारा नी चढ़ा लै पापी चूड़िया
गुस्सा डांडा पारा दोरावे तेरे
जी चढ़ा लै बाबी चूड़िया। अच्छा जी ए हुण गीत हैगा जनाब एक नखरे वाली कुड़ी। एक नखरे वाली कुड़ी फिल्म गुंजला 1969 दी 79 दी फिल्म मोहम्मद रफी साहब ते दिलराज कौर ने गाया जा ते मौसीकी सी पंडित हेमराज साहब दी ते लिखिया सी इंद्रजीत हसनपुरी साहब ने। एक नखरे वाली कुड़ी
बल्ले नी तेरा नखरा नखरे वाली कुड़ी ए नखरे वाली कुड़ी कुड़ी बस निरी जहर दी कुड़ी हो होंठ रसीले नैन नशीले मटक मटक जद चोरी काल जा कड के ले गई काल जा कड के ले गई काल जा कड के ले गई हाय काल जा कड के ले गई
मैनू वेख के कन्नम कली हो तेनू वेख के कन्नम कली कली पीछे पै गए बनो मली पावे समझ के मैनू चली तेरे हाथ नहीं आना है तेरे हाथ नहीं आना तेरे हाथ नहीं आना है तेरे हाथ नहीं आना।
अच्छा वाह Thank you.
ਵਾਲੀਆਂ ਜ਼ੁਲਫਾਂ ਗੋਰਾ ਮੁਖੜਾ ਚੰਚਲ ਮਸਤ ਅਦਾਵਾਂ ਤਿਰਚ ਨਜ਼ਰ ਤੇ ਕਮਰ ਬਲ ਖਾਵੇ ਹਾਏ ਮੈਂ ਸਦ ਕੇ ਜਾਵਾਂ ਆ ਬਲੀਏ ਦਿਲ ਮੈਂ ਤੇਰੇ ਕਦਮਾਂ ਹੇਠ ਵਿਛਾਵਾਂ
ਰੇ ਮੁੰਡਿਆਂ ਮੈਂ ਤੂੰ ਕਰਾਂ ਰੇ ਮੁੰਡਿਆਂ ਮੈਂ ਤੂੰ ਕਰਾਂ ਕਰਾਂ ਨਾ ਗੱਲ ਤੇਰੇ ਨਾਲ ਕਰਾਂ ਪਿਆਰ ਕਥਾ ਮੈਂ ਪਿੱਛੇ ਪਾਵੇ ਸਮਝ ਕੇ ਲੈਨੂੰ ਚੱਲੀ ਤੇਰੇ ਹੱਥ ਨਹੀਂ ਆਉਣਾ ਹੈ ਤੇਰੇ ਹੱਥ ਨਹੀਂ ਆਉਣਾ ਤੇਰੇ ਹੱਥ ਨਹੀਂ ਆਉਣਾ ਹੈ ਤੇਰੇ ਹੱਥ ਨਹੀਂ ਆਉਣਾ
ਵਾਨ ਕੁੜੀਏ ਮਸਤੀ ਭਰੀ ਹੈ ਅੰਗ ਅੰਗ ਮਸਤੀ ਭਰੀ ਭਰੀ ਕੋਈ ਅਰਸ਼ੋਂ ਪੁੱਤਰੀ ਭਰੀ ਹੋ ਤੇ ਰਸੀਲੇ ਨੈਣ ਨਸ਼ੀਲੇ ਮਟਕ ਮਟਕ ਜਦ ਤੋਰੀ ਕਾਲ ਜਾ ਕੱਢ ਕੇ ਲੈ ਗਈ ਹਰੇ ਕਾਲ ਜਾ ਕੱਢ ਕੇ ਲੈ ਗਈ
ਮੈਂ ਤੇਰੀ ਹੋ ਕੇ ਰਹਿ ਗਈ ਮੈਂ ਤੇਰੀ ਹੋ ਕੇ ਰਹਿ ਗਈ
ਅਜੀਤ ਸੁਣਤੇ ਹੋ
ਅਬ ਕਹਿ ਵੀ ਦੋ
ਕਿਤਨੀ ਦਫਾ ਤੋ ਕਹਿ ਚੁਕੀ ਹੂੰ
ਮਗਰ ਕਬ
अब कुछ कहना वहना नहीं है बस लेके जाना पड़ेगा आपको हियर मैक्स हियरिंग सेंटर पर
अल्टीमेट हियरिंग सॉल्यूशन नो ऑब्लिगेशन कॉम्प्लीमेंट्री हियरिंग टेस्ट
हियर मैक्स हियरिंग सेंटर कॉल शिराज 416-792-8792
रिंगिंग बजिंग हिसिंग टाइम टू गेट योर हियरिंग चेक
बाय वन हियरिंग एड गेट वन 15% ऑफ 416-792-8792 अल्टीमेट हियरिंग सॉल्यूशन 416-792-8792
السلام علیکم میں شباہت علی فرام میگا منی ایکسچینج ہم تقریباً 18 سال سے منی ٹرانسفر کا کام کر رہے ہیں اگر آپ کو پاکستان پیسے بھیجنے ہیں یا منگوانے ہیں تو ہم سے رابطہ قائم کریں ہمارا فون نمبر ہے 905-279-4754 اور ہمارا ایڈریس ہے 4196 کوتھرا روڈ مسیساگا
اب مارگیج کی پریشانی ہوئی ختم کی سٹون فائنینشل ایکسپرٹ کے ساتھ کمرشل مارگیج ریزیڈینشل مارگیج پرائیویٹ مارگیج کنسٹرکشن مارگیج ری فائنینس رینیول سیلف امپلائڈ اور سیکنڈ مارگیج آل یور مارگیج سولوشنز کی سٹون فائنینشل ایکسپرٹ کی جیسمین پرمار سے آج ہی کانٹیکٹ کیجیے ان کے پاس ہے مارگیج انڈسٹری میں سالوں کا تجربہ اور آپ کی مارگیج کا آسان حل جیسمین پرمار مارگیج بروکر کال ٹوڈے 647-923-5659 647-923-5659 اسپیک یور لینگویج انگلش پنجابی اینڈ ہندی لائسنس نمبر 13654
ਇੱਥੇ ਮਛਲੀ ਅੰਡੇ ਦੁੱਧ ਦਹੀਂ ਤੇ ਸਸਤੇ ਚਾਵਲ ਮਿਲਦੇ ਮੱਲੇ ਪਕੌੜੀਆਂ ਤਾਜ਼ਾ ਮਿਠਾਈਆਂ ਗਰਮ ਸਮੋਸੇ ਮਿਲਦੇ ਬਟਾਲਾ ਸੁਪਰ ਮਾਰਕੀਟ
ਸਕਾਰਪੋਰੋ ਦੀ ਵਾਹਿਦ ਤੇ ਮਿਸਾਲੀ ਸੁਪਰ ਮਾਰਕੀਟ ਬਟਾਲਾ ਸੁਪਰ ਮਾਰਕੀਟ 200 ਮਾਰਕਮ ਰੋਡ ਸਕਾਰਪੋਰੋ ਮਾਰਕਮ ਰੋਡ ਤੇ ਇੰਗਲਿੰਟਨ ਦਾ ਸੰਗਮ ਫੋਨ 416-264-3111
You are listening to WTOR 770 AM, Youngstown, Toronto.
ہاں جی نوپ اینے دن ہو گئے نا یار توں میرے نال پروگرام کر رہے ہیں
ہاں جی
تے خبراں توں ہن شروع کیتیاں نے کوئی دو تین منٹ دی خبر تو دے دینا تے میں چاہنا وا کہ کم از کم 15 منٹ دی خبر تیرے کول ہونی چاہیے اگلے باری 15 منٹ دی خبراں تفصیل دے نال ہیڈ لائنز ہوں अच्छा दूजी गल मैं ए कहना चाहना कि तू कदे कोई फरमाइश नहीं कीती, कदे कोई ऐसा गल नहीं कि यार मैनू ए गाना अच्छा लगता है, क्योंकि असी पुराने गाने लाने और पुराने गाने दे विच बड़े बड़े खूबसूरत गाने भी ने। याद है तैनू कोई गीत पसंद नहीं आंदे? मजबूरी दे नाल बह के तू कीबोर्ड ते बैठे है ते पुराने गाने तू कदे फरमाइश भी नहीं कीती, कदे नहीं किया जी मैं ये गाना सुनना चाहना। ते आज मेरी जान कोई सानू दस के कोई गाना सुनना चाहना के नहीं सुनना चाहता?
अपा ये गाना ला बत्ती बाल के बनेरे ते रख दिया।
बत्ती पता केड़ी केड़ी बत्ती?
लालटेन वाली।
हाँ लालटेन वाली। लालटेन जड़ी सी ना वो बड़ी कम दी चीज सी, एक कोई चक्कर नहीं सी, वो जी बिजली बंद हो गई जी आज बिजली नहीं हैगी साडे कोल। देखो उस वक्त ना पुराने टाइम दे विच हुण असी गैस दा इंतजार करने आ जी, गैस साडे घर नहीं आ रही जी, असी गैस सिलेंडर नहीं मिल रहा जी। उस वेले ना जिहड़ी लकड़ा बालदे सन अपना चुल्हिआं दे विच, एक फूकनी नाल फूकदे भी सन ते वो अग बालण वास्ते ना फूकनी हुंदी सी, याद?
फूक मारन वाली,
फूक मारन वाली है। ते मिट्टी दे बर्तन दे विच खाना भी बनदा सी जी। ते उस तों बाद जेड़े लालटेन हुंदी सी इहदा बड़ा कम हुंदा सी, लालटेन दी रोशनी दे विच बच्चे पढ़दे भी सन,
पढ़दे सी। उदों मोड उन्हां कोल मोड ऑफ मतलब होर कोई ऑप्शन भी
होर कोई ऑप्शन नहीं सी कि बिजली जड़ी है ना वो तो बाद बड़ी बाद मैंने 60 तो बाद मैंने लगता है कि वो इंडिया च भी ते पाकिस्तान जी पिंडा दे विच स्पेशली
पिंडा च तब और लेट हुई है ना,
बहुत लेट आई है ना। ते लालटेन जड़ी है ना बड़ा कम सी, हुण भी तुसी ना लालटेन कम अज कम मैं ते हुण मैं जदों दा गाना सुनिया ना सुनिया की याद आया दोबारा ते मैं तो मंगवावांगा लालटेन, अगर मैनू किधर गिराज सेल ते मिल भी गई ते मैं लै भी लवांगा।
बिल्कुल
लालटेन बड़े काम की चीज है,
बहुत ज्यादा
बहुत काम की चीज है। अच्छा तेरा गाना है बत्ती बाल के बनेरों ते रखनी है, शमशाद बेगम साहब का गाया, 1959 की फिल्म सी भंगड़ा, ओदा गीत है गा। सुनो
चलनी
ਜੀ ਇੱਕ ਸਾਡੇ ਦੋਸਤ ਨੇ ਅਸਗਰ ਸਾਹਿਬ ਔਰ ਮਾਮਾ ਅਸਗਰ ਸੀ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਉਹਨਾਂ ਦੀ ਫਰਮਾਇਸ਼ ਇੱਕ ਹੈਗੀ ਉਹ ਪਿੰਡੀ ਦੇ ਆਪਣਾ ਗੁਜਰ ਖਾਨ ਦੇ ਰਹਿਣ ਵਾਲੇ ਨੇ ਤੇ ਇੱਕ ਗੀਤ ਹੈਗਾ ਪਿੰਡੀਓ ਆਈ ਲਾਰੀ ਤੇ ਇਹ ਜ਼ਰਾ ਸੁਣਨੇ ਆ ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਵਾਪਸ ਆਉਂਦੇ ਆ
ਜੀ ਬਿਲਕੁਲ
ਮਿਲਿਆ ਗਾਣਾ
ਹਾਂਜੀ
ਜੀ
ਹੁਸਨ ਦਾ ਇੱਕ ਮਾਤਾ ਵੇ ਗੱਲ ਸਬਜ਼ ਲਿਬਾਸ ਸੁਨਹਿਰੀ ਜ਼ੁਲਫਾਂ ਖਲਾ ਹੱਥ ਵਿੱਚ ਪਕੜ ਕਿਤਾਬੇ ਮੈਂ ਆਜ ਬਿਨਾਂ ਸਲਾਮ ਕੀਤਾ ਦੇਵੇ ਅੱਖੀਆਂ ਨਾਲ ਜਵਾਬੇ ਅੱਗੇ ਅਜ਼ਰ ਕੀ ਬਿਆਨ ਕਰਾਂ ਤਿੱਠਾ ਪਾਪ ਦੇ ਵਿੱਚ ਮੈਂ ਖਾਵੇ ਮੀਂਹ ਕਣਕਾਂ ਤੇ ਵਸ ਪਾਉਂਦਾ ਉਂਝ ਬਰਬਾਦ ਕੀਤਾ ਜਿਹੜਾ ਤੱਕਦਾ ਹੱਸ ਪਾਉਂਦਾ ਉਹ ਪਿੰਡੀਓਂ ਆਈ ਲਾਰੀ ਮਰ ਗਲੇ ਖਰਾਬ ਹੋ ਗਈ ਉਹ ਪਿੰਡੀਓਂ ਆਈ ਲਾਰੀ ਮਰ ਗਲੇ ਖਰਾਬ ਹੋ ਗਈ ਉਹ ਤੇਰੇ ਪਿੱਛੇ ਚੰਨ ਮਾਇਆ ਸਾਡੀ ਜ਼ਿੰਦਗੀ ਅਦਾਬ ਹੋ ਗਈ ਉਹ ਤੇਰੇ ਪਿੱਛੇ ਚੰਨ ਮਾਇਆ ਸਾਡੀ ਜ਼ਿੰਦਗੀ ਅਦਾਬ ਹੋ ਗਈ छाला के दाना विछड़े संग वे ओ मेरे आवे सुर माया ओ मेरे आवे सुर माया कोई काली वे लोई माया हिया में दुआ मंगीना छाला विछड़े ना कोई माया ओ हिया में दुआ मंगीना छाला विछड़े ना कोई माया
क्या बात है क्या बात है। पोठवार एक इलाका है रावलपिंडी अटक पाकिस्तान दे विच इलाका पंजाब दा जड़ा पोठवार दा इलाका किया जांदा है जेलम तक जड़े इलाके आगे ने एक मेन पंजाब है जसालकोट लायल अपना फैसलाबाद ते ऐसा इलाका है पोठवार दा दी एक अपना जबान है थोड़ी जी जिन्हों पोठवारी जबान किया जांदा ते बहरहाल हुण साडा वक्त खत्म हो गया ते सोमवार नूं फिर गलबात होगी अपनी दुआवां च मैनूं याद रखना ते प्लीज एक बारी फिर रिक्वेस्ट करांगा ड्राइविंग कर दे बहुत सोच समझ के ड्राइविंग करनी है कोई किसी किस्म दी अल्कोहल ड्रिंक नहीं करनी अल्कोहल नहीं पीनी और ड्राइविंग नहीं करनी अपना भी ख्याल रखो अपने बच्चों का भी ख्याल रखो ते टाइम बहुत घट है जो गीत असी लावांगे यह गीत असी मंडे नूं फिर रिपीट करांगे तो सदा टाइम ना होवे ते मेरी तरफों रब राखा गीत है झांजर दी पामा चनकार फिल्म शोले 1984 दी फिल्म मैडम नूर जहां ने गाया मौसीकी वजाहत अतरे साहब ते लिखा सी ख्वाजा परवेज साहब ने ते मेरी तरफों सारे भैणां भरावां नूं दोस्तां यारां नूं रब राखा
The views expressed on the preceding program may not necessarily be those of the owner or management of WTOR radio station.
You are listening to WTOR 770 AM, Youngstown, Toronto.
ਇਹ ਸੰਦੇਸ਼ ਜਰਾ ਧਿਆਨ ਨਾਲ ਸੁਣੋ ਗੌਰਮੈਂਟ ਗ੍ਰਾਂਟ ਬੱਚਿਆਂ ਅਤੇ ਪਰਿਵਾਰਾਂ ਵਾਸਤੇ ਉਪਲਬਧ ਹੈ ਅਗਰ ਤੁਹਾਡੀ ਇਨਕਮ $60,000 ਤੋਂ ਘੱਟ ਹੈ ਤੇ ਤੁਹਾਡੇ ਬੱਚੇ 12 ਸਾਲ ਤੋਂ ਘੱਟ ਉਮਰ ਦੇ ਹਨ ਤਾਂ ਤੁਹਾਨੂੰ ਗੌਰਮੈਂਟ ਤੋਂ $12,000 ਤੋਂ ਲੈ ਕੇ $60,000 ਤੱਕ ਦੀ ਗ੍ਰਾਂਟ ਮਿਲ ਸਕਦੀ ਹੈ ਇਹ ਪੈਸਾ ਤੁਹਾਡੇ ਅਕਾਊਂਟ ਵਿੱਚ 3 ਹਫ਼ਤਿਆਂ ਦੇ ਅੰਦਰ ਅੰਦਰ ਆ ਸਕਦਾ ਹੈ ਇਹ ਗੌਰਮੈਂਟ ਗ੍ਰਾਂਟ ਸਰਵਿਸ ਓਨਟੈਰੀਓ ਅਲਬਰਟਾ ਅਤੇ BC ਵਿੱਚ ਉਪਲਬਧ ਹੈ ਹੋਰ ਜਾਣਕਾਰੀ ਲਈ ਸ਼ਾਵੇਜ਼ ਦੇ ਨਾਲ 647-0241-647-769-0241
पाकिस्तान पैसे भेजना अब हुआ आसान यूज लेम्फाई फॉर इंटरनेशनल ट्रांसफर्स कनाडा से पाकिस्तान पैसे मिनटों में पहुंचते हैं बराह रास्त जिसको आप भेजना चाहें बेहतरीन एक्सचेंज रेट और पैसे पहुंचे मिनटों में डाउनलोड फ्रॉम गूगल प्ले और एप्पल स्टोर कोड पाकिस्तान इस्तेमाल करने पे आपको मिले $10 का कैश बैक अपने फोन से बराह रास्त बैंक अकाउंट में पैसे भेजना शुरू करें मिनटों में और बिना किसी फीस के लेम्फाई
ਜਿੰਨਾ ਵੀ ਸੋਹਣਾ ਹੋਵੇ ਸੋਡ
ਰੋਟੀ ਬਿਨਾ ਨਹੀਂ ਹੂੰ ਜੱਚਦਾ।
ਆਪਣੀ ਕਮਿਊਨਿਟੀ ਦਾ ਸਭ ਤੋਂ ਵੱਡਾ ਵਧੀਆ ਕੁਆਲਿਟੀ ਵਾਲਾ ਤੇ ਸਭ ਤੋਂ ਪੁਰਾਣਾ ਸੋਡੀ ਫਰਨੀਚਰ ਹਰ ਘਰ ਦੀ ਪਹਿਚਾਣ ਬਣ ਚੁੱਕਿਆ ਹੈ।
ਉਹ ਫਿਰ ਬਣੇ ਵੀ ਕਿਉਂ ਨਾ, ਕਿਉਂਕਿ ਬੈਡਰੂਮ ਸੈੱਟ